जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती
गावाता श्री महागणपति देवगण सर्जी ते तयाला ध्याती तया ते कुपेने श्री शिव शंकर त्रिपुरा सुरा सा करती संहार जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
मोर गावाचा मोरेश्वराचे मंदिर सुंदर विघ्न हराते गाभारी मूर्ती ती सुंदर काया शेषाने धरली मस्तकी छाया जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
सिद्धि एकता सिद्धि विनायक विद्या बुद्धि रिद्धि सिद्धि का नायक विष्णु तयाचा धाला उपासक उजव्या तोंडेचा स्वयंभू विनायक जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
काव्या तोंडेची मूर्ति सुंदर ओझर क्षेत्रिकाशी विघ्नेश्वर भक्तांच्या हातेला धावे सत्वर अवघ्या विश्वासाशी सर्वेश्वर जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
खेळ मांडीला पुराणी देवाचा केला गणेश तयांनी दगडाचा कालीचा गणपती श्री बल्लाळेश्वर बाळ भक्तांचा झाला परमेश्वर जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
करीता चिंतन बैसे एकांती पुत्र आपुला भावा देव गणपती मातीचा पुतळा घडवी पार्वती लेण्याद्रीचा गिरी जात्मज गणपती जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
घेऊर गावाचा श्री चिंतामणी भक्तांची चिंता वाहे रात्रंदिनी विश्वांचे दैवत गणपती देव चिंतामणीवर विशेष भाव जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
वरद विनायक महड ग्रामीचे वरदान ठरले भक्ता कृपेचे गणा पा गणपती मंत्र जप केले अष्टाक्षरी मंत्राने प्रसन्न झाले जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
जय देव जय देव जय मंगल मूर्ति अष्ट विनायक ओवाळू आरती जय देव जय देव
जय देव